यशया अध्याय 61. प्रभू परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आहे, कारण त्याने मला अभिषेक केला आहे, यासाठी की दिनास सुवार्ता सांगावी आणि भग्न हृदयाच्या लोकास बरे करावे, पाडाव केलेल्यास मुक्तता आणि बंदिवानास मोकळीक गाजवून सांगावी, परमेश्वराच्या कृपासमयाचे वर्ष व त्याच्या प्रतिकाराचा दिवस घोषणा करून सांगायला आणि शोक करणाऱ्या सर्वांना सांत्वन करायला त्याने मला पाठवले आहे. सिंहाच्या शोक करणाऱ्यास राखेच्या ऐवजी शोभा, शोकाच्या ठिकाणी आनंदाचे तेल, खिन्न आत्म्याच्या ठिकाणी प्रशंसाचे वस्त्र नेमून द्यायला त्याने मला पाठवले आहे, आणि त्याचा महिमा व्हावा म्हणून त्यांना न्यायपणाचे वृक्ष परमेश्वराने लावलेले असे म्हणतील. ते प्राचीन ओसाड स्थळे पुन्हा बांधतील, ते पूर्वी नाश झालेले पुनर्संचित करतील, ते फार पूर्वीची मोडलेली नगरे, फार वर्षापूर्वी नाश पावलेली शहरे नव्यासारखी करतील. परदेशी उभे राहून तुमचे कळप चाळतील, आणि परदेशांची मुले तुमच्या शेतात आणि द्राक्षामळ्यात काम करतील. तुला परमेश्वराचा याजक, आमच्या देवाचा सेवक असे म्हणतील. जगातील सर्व राष्ट्रांची संपत्ती तुम्ही भोगाल, आणि ती मिळाल्याबद्दल तुम्हास अभिमान वाटेल. तुझ्या अपमानाऐवजी तुला दुप्पट मिळेल, आणि तुझ्या अप्रतिष्ठेच्या ऐवजी ते आपल्या विभागाविषयी आनंद करतील, म्हणून ते आपल्या भूमीत दुप्पट भाग पावतील. सर्व काळचा आनंद त्यांना प्राप्त होईल, कारण मी परमेश्वर न्यायावर प्रीती करतो, आणि मी दरोडेखोर आणि हिंसक अन्यायांचा तिरस्कार वाटतो. मी विश्वासाने त्यांचे प्रतिफळ त्यांना देईन, आणि मी माझ्या लोकांबरोबर सर्व काळाचा करार करीन. त्यांचे वंशज सर्व राष्ट्रात आणि लोकांमध्ये त्यांचे संतान ओळखले जातील. त्यांना पाहणारे सर्व ते कबूल करतील की परमेश्वरने ज्या लोकास आश्रयित केले आहे ते हेच आहे. मी परमेश्वराच्या ठाई अत्यंत हर्ष पावतो, माझ्या देवाच्या ठाई माझा जीव अतिशय आनंदित होतो. कारण जसा पती फेटा घालून आपल्याला सुशोभित करतो आणि नवरी जशी अलंकाराने स्वतःला भूषित करते, तसे त्याने मला तारणाची वस्त्रे नेसवली आहेत, मला नीतिमानाच्या झगेने आच्छादले आहे. कारण पृथ्वी जशी आपले अंकुरलेले रोप उगवते आणि जशी बाग त्याच्यामधील लागवड उगवते, त्याचप्रमाणे परमेश्वर सर्व राष्ट्रांसमोर चांगुलपणा व प्रशंसा अंकुरित करील.